लागलं आणि तिच्या त्या पार्थिवाची विल्हेवाट भगवान शिवजीच्या अंगावर नाही, ती मशानातच करावं
लक्ष्मी लाठाव
अधिकारी माऊली असेल पण नाही थांबता आलं घरी. लक्ष्मी लाठाव स्मशानीचा एक वारकरी संप्रदायामध्ये